चीनीमंडी.com पॉडकास्ट।
पाकिस्तान इम्रान खान सरकारने दिली साखर माफियांविरोधात कारवाईची परवानगी। उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करून इम्रान खान सरकारने साखर माफियांविरोधात कार्यवाही करण्याची परवानगी दिली आणि सरकारने साखरेच्या किमतींना कृत्रिमपणे वाढवून अनुचित लाभ घेणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय आता घेण्यात आलेला आहे। माहिती मंत्री शिबली फराज म्हणाले की कॅबिनेटने निर्णय घेतलेला आहे की तपासणी आयोगाच्या शिफारशींशी संबंधित संस्थांना दिल्या गेलेल्या मुदतीच्या आत कार्यवाही केली जावी। मंत्री फराज म्हणाले, पंतप्रधान इम्रान खान यांनी कॅबिनेटला सांगितले आहे की खरेदीमुळे साखरेच्या विपणनापर्यंत साखर उत्पादनाच्या पूर्ण मूल्य शृंखलेमध्ये पारदर्शकता येईल। फराज म्हणाले, सरकारने साखर उद्योगाच्या देखरेखीसाठी तसेच नियमनासाठी जबाबदार संस्थांचे पूर्ण नेटवर्क पुन्हा चालू केले आहे आणि साखरेच्या किमती निर्धारित करण्याची प्रक्रिया येणाऱ्या 3 महिन्यात दिसून येईल। यामुळे लोकांना योग्य दरात साखर उपलब्ध होण्यास मदत होईल आणि ग्राहकांकडून पैसे लुटणाऱ्यांची वसुली करण्यातही मदत होईल।